आजादी का चित्रण, रचनात्मक सप्ताहांत,
Freizeitmalerei, kreatives Wochenende.
पॉल सप्ताहांत अपने नए शौक चित्रकारी को खोजने में बिताता है.
Paul verbringt das Wochenende damit, sein neues Hobby, die Malerei, zu erkunden.
वो खोजता है कि दोस्तों के साथ पार्क में चित्रकारी कितनी सुंदर हो सकती है.
Er entdeckt, wie schön es sein kann, mit Freunden im Park zu malen.
शनिवार की सुबह पॉल अपने रंग और ब्रश लेता है.
Am Samstagmorgen nimmt Paul seine Farben und Pinsel.
वो अपने दोस्तों को मिलने के लिए बुलाता है.
Er ruft seine Freunde an, um sich zu treffen.
पार्क में सूरज चमक रहा है और आकाश साफ है.
Im Park scheint die Sonne und der Himmel ist klar.
पॉल और उसके दोस्त एक अच्छी जगह खोजते हैं.
Paul und seine Freunde suchen einen schönen Platz.
वे एक बड़े पेड़ के नीचे जगह पाते हैं.
Sie finden einen Platz unter einem großen Baum.
वे अपनी चादरें फैलाते हैं और अपनी सामग्रियां रखते हैं.
Sie breiten ihre Decken aus und legen ihre Materialien ab.
पॉल पेड़ चित्रित करना शुरू करता है.
Paul fängt an, die Bäume zu zeichnen.
उसके दोस्त फूल और तालाब को चित्रित करते हैं.
Seine Freunde malen die Blumen und den Teich.
सब शांति और ताज़ी हवा का आनंद लेते हैं.
Alle genießen die Ruhe und den frischen Wind.
पॉल एक ब्रश लेता है और नए रंगों को आजमाता है.
Paul nimmt einen Pinsel und probiert neue Farben aus.
एक कुत्ता उनके पास आता है और उत्साहित करता है.
Ein Hund läuft zu ihnen und sorgt für Aufregung.
कुत्ता इधर उधर दौड़ता है और सब कुछ ध्यान से देखता है.
Der Hund läuft herum und inspiziert alles neugierig.
पॉल और उसके दोस्त कुत्ते पर हंसते हैं.
Paul und seine Freunde lachen über den Hund.
खुश कुत्ता उनके साथ लेट जाता है.
Der glückliche Hund legt sich zu ihnen.
जल्द ही शाम होती है और दोस्त अपने सामान को पैक करते हैं.
Bald wird es Abend und die Freunde packen zusammen.
पॉल मुस्कुराता है जब वो अपनी तस्वीरें देखता है.
Paul lächelt, als er seine Bilder betrachtet.
वो अपने दोस्तों का धन्यवाद करता है.
Er bedankt sich bei seinen Freunden.
घर जाते समय वो अगले चित्रकारी दिन के बारे में सोचता है.
Auf dem Heimweg denkt er an den nächsten Maltag.
एक नया स्कूल शुरू.
Ein neuer Schulstart.
एना माध्यमिक स्कूल में अपना पहला वर्ष शुरू करती है और विभिन्न विषयों, शिक्षकों और कक्षाओं को जानती है.
Anna beginnt ihr erstes Jahr an der weiterführenden Schule und lernt die verschiedenen Fächer, Lehrer und Klassenzimmer kennen.
वो नई दोस्ती करती है और अपने पसंदीदा विषयों को खोजती है.
Sie schließt neue Freundschaften und entdeckt ihre Lieblingsfächer.
एना पहले स्कूल के दिन दोस्तों से मिलने के लिए उत्साहित है.
Anna ist aufgeregt, am ersten Schultag Freunde zu treffen.
वो अपनी कक्षा को ढूंढती है और उसे गलियारे के अंत में पाती है.
Sie sucht ihr Klassenzimmer und findet es am Ende des Ganges.
गणित के शिक्षक खुद को श्री मेहता के रूप में प्रस्तुत करते हैं.
Der Mathelehrer stellt sich als Herr Meta vor.
एना को कला की कक्षा बहुत पसंद है.
Anna mag den Kunstunterricht sehr.
वो ब्रेक में नए दोस्तों के साथ स्कूल में खेलती है.
In der Pause spielt sie mit neuen Freunden auf dem Schulhof.
एना का पसंदीदा विषय धीरे धीरे कला बनता जा रहा है.
Annas Lieblingsfach wird immer mehr Kunst.
दिन के अंत में एना बहुत खुश महसूस करती है.
Am Ende des Tages fühlt Anna sich glücklich.
पार्क कला का रोमांच.
Das kulinarische Abenteuer.
जूलिया एक नए रेस्तरां में जाती है, विभिन्न अंतर्राष्ट्रीय व्यंजन चखती है और वेटर के साथ अपनी पाक परंपराओं के बारे में अच्छी बातचीत करती है.
Julia besucht ein neues Restaurant in der Stadt, probiert verschiedene internationale Gerichte und führt nette Gespräche mit dem Kellner über ihre Kochtraditionen.
सूरज चमकता है और जूलिया मुस्कान के साथ रेस्तरां में प्रवेश करती है.
Die Sonne scheint hell und Julia betritt das Restaurant mit einem Lächeln.
वो देखती है कि रेस्तरां सुंदर सजाया गया है.
Sie bemerkt, dass das Restaurant schön dekoriert ist.
एक दोस्ताना वेटर उसे अभिवादन करता है.
Ein freundlicher Kellner begrüßt sie.
जूलिया कोने में एक मेज पर बैठती है.
Julia setzt sich an einen Tisch in der Ecke.
वेटर उसे मेन्यू लाकर देता है.
Der Kellner bringt ihr die Speisekarte.
वो एक इतालवी व्यंजन चुनती है.
Sie entscheidet sich für ein italienisches Gericht.
जब तक वो इंतजार करती है, वो चारों ओर देखती है.
Während sie wartet, schaut sie sich um.
रेस्तरां में हंसते और बातचीत करते लोगों से भरा हुआ है.
Das Restaurant ist voll mit Menschen, die lachen und plaudern.
आखिरकार उसका खाना आता है.
Schließlich kommt ihr Essen an.
ये स्वादिष्ट दिखता है.
Es sieht lecker aus.
खाने के बाद वो वेटर से बात करती है.
Nach dem Essen spricht sie mit dem Kellner.
वो रेस्तरां के पारंपरिक व्यंजनों के बारे में पूछती है.
Sie erkundigt sich nach den traditionellen Gerichten des Restaurants.
वेटर मुस्कुराता है और व्यंजनों की व्याख्या करता है.
Der Kellner lächelt und erklärt die Gerichte.
जूलिया बातचीत का आनंद लेती है और बहुत नई बातें सीखती है.
Julia genießt das Gespräch und lernt viel Neues.
थोड़ी देर बाद वो अलविदा कहती है और रेस्तरां छोड़ देती है.
Nach einer Weile verabschiedet sie sich und verlässt das Restaurant.
Julia संतोषजनक भावना के साथ रेस्तरां छोड़ देती है.
Julia verlässt das Restaurant mit einem zufriedenen Gefühl.
समय के साथ फैशन रुझानों का परिवर्तन.
Modetrends im Wandel der Zeit.
Lena पिछले दशकों के बदलते फैशन रुझानों पर एक लेख लिखती है.
Lena schreibt einen Artikel über die sich ändernden Modetrends der letzten Jahrzehnte.
वो शोध करती है कि फैशन केवल कपड़े नहीं बल्कि व्यक्तित्व का भी अभिव्यक्ति है.
Sie erforscht, wie Mode nicht nur Kleidung, sondern auch Ausdruck von Persönlichkeit ist.
यात्रा में अभिवादन की कला.
Die Kunst der Begrüßung auf Reisen.
मार्क का काम है कि वो दुनिया भर की विभिन्न संस्कृतियों और उनके अभिवादन और विदाई के रीति रिवाजों का अध्ययन करे.
Mark hat die Aufgabe, weltweit verschiedene Kulturen und deren Begrüßungs- und Verabschiedungsrituale zu erforschen.
वो खोजता है कि कैसे इशारे और शब्द बड़े पैमाने पर भिन्न हो सकते हैं.
Er entdeckt, wie Gesten und Wörter stark variieren können.
उसका पहला स्थान जापान है, जहां झुकने के इशारे महत्वपूर्ण होते हैं.
Seine erste Station ist Japan, wo Verbeugungen eine wichtige Rolle spielen.
दूसरी ओर भारत में हाथ जोड़े जाते हैं और नमस्ते कहा जाता है.
In Indien hingegen werden Hände gefaltet und Namaste gesagt.
मौसम और इसकी काव्यात्मक भविष्यवाणी.
Das Wetter und seine poetische Vorhersage.
पुराने मौसम विशेषज्ञ हंस मौसम की कहानियां सुनाते हैं और वैज्ञानिक भविष्यवाणियों को पुरानी लोक कथाओं और काव्यात्मक टिप्पणियों के साथ जोड़ते हैं.
Der alte Wetterexperte Hans erzählt Geschichten über das Wetter und verwebt dabei wissenschaftliche Vorhersagen mit alten Volksweisheiten und poetischen Beobachtungen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.